आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाचं पथक तेलंगणमध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड आणि तेलंगणच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. वैद्यकीय क्षेत्रातल्या यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज नेदरलँड्सशी सराव सामना. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन प्रकारात अर्जुन आणि सुनील यांना कांस्य पदक. भारताची पदक संख्या 60 वर. आता सविस्तर बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक पुढील 3 दिवस तेलंगणमधल्या निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. या पथकाचे सदस्य आज दुपारी विविध राजकीय पक्षांसोबत तसंच निवडणूक संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून करण्यात येत असलेल्या नियोजनाचं सादरीकरण त्यांच्यापुढं करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांमध्ये निवडणुकीसंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं आयोजित प्रदर्शनालाही ते भेट देतील. तसंच तरुण मतदारांसोबत संवाद साधतील. शेवटच्या दिवशी हे पथक राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेणार आहे. तेलंगणमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये ते 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील. बस्तर जिल्ह्यात राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या पोलाद प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच अंतरगड ते तारोकी या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग आणि जगदलपूर ते दांतेवाडा दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण हे दोन्ही प्रकल्पही पंतप्रधान देशाला समर्पित करतील. संध्याकाळी पंतप्रधान तेलंगणच्या निजामाबाद इथं पोहोचतील आणि सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी करतील. ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्य क्षेत्रातल्या विकास कामांचा त्यात समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभांच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या उद्देशानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानमध्ये पक्षाची राजकीय स्थिती भक्कम कशी करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक खासदार आणि मंत्र्यांना उमेदवारी देण्याच्या शक्यतेवरही बैठकीत चर्चा झाली. शरीरशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार हंगेरियन अमेरिकन जैवरसायन शास्त्रज्ञ कॅटेलिन कॅरिको आणि अमेरिकन शास्त्रज्ञ ड्र्यू विस्मन यांना काल जाहीर झाला. कोविड-19 वरची लस विकसित करण्यात महत्वाचा हातभार लावणाऱ्या एमआरएनए अर्थात मेसेंजर रायबो न्यूक्लिक अम्लावर महत्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्राध्यापक कारिको आणि प्राध्यापक मिस्मन यांच्या संशोधनानं मानवी शरीरातलं एमआरएनए आणि रोगप्रतिकार शक्ती यांच्यातल्या परस्पर संबंधांबद्दलच्या आपल्या आकलनात आमूलाग्र बदल घडवला. आधुनिक काळात मानवतेसमोर उभ्या राहिलेल्या सर्वात मोठ्या आव्हानापैकी एक असलेल्या कोरोनाच्या काळात या रोगावरची लस वेगानं विकसित होण्याच्या कार्यात त्यांच्या संशोधनाचं महत्वाचं योगदान आहे असे गौरवोद्गार नोबेल पुरस्कार निवड समितीनं काढले. अंतराळ संशोधन क्षेत्रातलं भारताचं स्थान दिवसेंदिवस उंचावत असल्याचं आणि या क्षेत्रातल्या अग्रणी देशांच्या पंक्तीत आता भारताची गणती होत असल्याचं प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शास्त्रज्ञांचा सत्कार करताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. नासा किंवा इतर अंतराळ संशोधन संस्थांनी भारताच्या तुलनेत खूप आधीपासून कामाला सुरुवात केली होती. मात्र इस्रोचं नाव आज या क्षेत्रात खूप आदरानं घेतलं जातं. पूर्वी अमेरिका आणि रशियासारखे देश भारताला कमी लेखत असत, मात्र आता त्यांना भारतासोबत काम करायचं आहे असं ते म्हणाले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी समर्पण भावनेनं काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्यात सहकार्य असायला हवं असं मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आपण या बातम्या न्यूज ऑन AIR या ऍपवरही ऐकू शकता. डॉमिनिकन रिपब्लिकनच्या उपराष्ट्राध्यक्ष राकेल पेना रॉड्रिगेज आजपासून 5 तारखेपर्यंत भारत दौऱ्यावर येत आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा आखण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या उपराष्ट्राध्यक्षांनी भारत दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दौऱ्यादरम्यान राकेल पेना रॉड्रिगेज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील, तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतरांशी चर्चा करतील. जागतिक घडामोडींविषयीच्या भारतीय परिषदेत त्या भारत डॉमिनिकन रिपब्लिकन संबंधांवर भाषणही करणार आहेत. भारत आणि डॉमिनिकन रिपब्लिक या दोन देशांदरम्यानच्या संबंधांचं हे 25वं वर्ष आहे. 4 मे 1999 रोजी या दोन देशांनी परस्पर संबंध प्रस्थापित केले होते. डॉमिनिकन रिपब्लिक हा लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रातला भारताचा महत्वाचा भागीदार देश आहे. बिहारमध्ये यावर्षी 2 टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या जातनिहाय सर्वेक्षणातली आकडेवारी बिहार सरकारनं काल प्रकाशित केली. 101 पानांच्या या अहवालानुसार बिहारची एकंदर लोकसंख्या 13 कोटींपेक्षा जास्त आहे आणि राज्यातला सर्वात मोठा जातनिहाय गट अति मागासवर्गीय जातींचा आहे. राज्याच्या एकंदर लोकसंख्येच्या 36% म्हणजे सुमारे 4 कोटी 70 लाख नागरिक या अंतर्गत येतात. सर्वेक्षणातल्या आकडेवारीनुसार राज्यात मागास जातींची लोकसंख्या 27.12% म्हणजे सुमारे 3 कोटी 54 लाख इतकी आहे. 209 प्रकारच्या उपगटांच्या गणतीत राज्यात यादव गटाचं वर्चस्व असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यांची टक्केवारी 14.26% इतकी आहे. अनुसूचित जातींचं प्रमाण 2.56 कोटी म्हणजे 19.65% आहे, तर खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं प्रमाण 15.52% म्हणजे सुमारे 2 कोटी इतकं आहे. राज्यात आदिवासींची लोकसंख्या जातनिहाय आकडेवारीनुसार सर्वात कमी म्हणजे 1.68% इतकी आहे. दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं काल संशयित आयसिस दहशतवादी शाहनवाज याला दक्षिण दिल्लीच्या जैतपूर इथून अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं त्याच्यावर 3 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. पुणे आयसिस प्रकरणी शाहनवाजचा शोध सुरू होता. त्याच्या लपून बसण्याच्या ठिकाणावरून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पाठवलेले बॉम्ब तयार करण्याची कृती लिहिलेले कागद आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस आयुक्त एच.एस. धालीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाहनवाजसोबत इतर 2 संशयित दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावरही यंत्रणेनं इनाम ठेवलं होतं. या तिघांनाही काल सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सराव सामना आज नेदरलँड्स बरोबर होणार आहे. तिरुअनंतपुरम इथं ग्रीनफील्ड मैदानावर दुपारी 2 वाजता हा सामना होणार आहे. चीनच्या हांगझू इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नौकानयन 1000 मीटर प्रकारात अर्जुन आणि सुनील यांच्या जोडीनं आज कांस्य पदक मिळवून दिवसाची जोरदार सुरुवात केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातलं भारताचं हे दुसरं पदक आहे. भारताच्या एच.एस. प्रणॉयनंही आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल भारतीय खेळाडूंनी 3 रौप्य आणि 4 कांस्यपदकांची कमाई केली. 4x4 मिश्र रिले प्रकारात भारताच्या संघानं कांस्यपदक पटकावलं, मात्र रौप्यपदक विजेता श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाद झाल्यामुळं भारताच्या संघाचं स्थान उंचावलं आणि त्यांना रौप्यपदक देण्यात आलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरी हिनं रौप्य तर प्रीती लांबा हिनं कांस्यपदकाची कमाई केली. महिला आणि पुरुष स्केटिंग रिले संघानंही 2 कांस्यपदकांवर नाव कोरलं. टेबल टेनिसच्या महिला दुहेरीत अहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी यांनी ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली. या पदकांबरोबरच भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत जिंकलेल्या पदकांची संख्या 60 पोहोचली. यामध्ये 13 सुवर्ण 24 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. हवामान. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा हिमालयीन भाग, उत्तर ओडिशा आणि उत्तर छत्तीसगडमध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य झारखंड आणि उत्तर छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्याचं विभागानं नमूद केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. निवडणूक आयोगाचं पथक तेलंगणमध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड आणि तेलंगणच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. वैद्यकीय क्षेत्रातल्या यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज नेदरलँड्सशी सराव सामना. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन प्रकारात अर्जुन आणि सुनील यांना कांस्यपदक. भारताची पदक संख्या 60. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
श्रोत्यांनो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. सकाळी 8 ते 8:30 या वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज या दोनही बातमीपत्रांची ध्वनिमुद्रित आवृत्ती आता प्रसारित करत आहोत.
नमस्कार. आकाशवाणी से प्रस्तुत है समाचार प्रभात.